किंवा कुठं म्हणलं तू तल्लव नावळ्याची चिकी माझी आलू टिकी तुझा जलवा भल्या भल्या न भारी माझी आलू टिकी अगदी पपी मारू कमी बाजूला भीती अंकिता घनश्याम पाणी पिती बाबा धक्का भाऊच जिरवून पक्की